एका पद्धतीची प्रकृती नाही, त्या प्रकृतीमध्ये काही ना काही गुणविशेष दिसून येतात. या गुणविशेषांचा निवाडा या 14व्या अध्यायामध्ये भगवंतांनी केला. मुख्यतः हे जे गुणविशेष आहेत ते प्रकृतीमध्ये अथवा क्षेत्रांमध्ये दिसतात, याचा अर्थ आपल्या एका देहाचा प्रश्न नाहीये तर सर्व विश्वाचा प्रश्न निर्माण होतो. सर्व विश्वाच्या ठिकाणी हे गुण दिसतात. सर्व प्रकृतीच्या ठिकाणी हे गुण दिसतात. हे गुण निसर्गामध्ये दिसतात किंवा निसर्गाच्या योगांनी आपल्यावर उमटतात असं म्हणतात. म्हणून क्षेत्राकडून क्षेत्र ज्ञानाकडे जाणं किंवा प्रकृती ओलांडून प्रकृती आणि पुरुष याच्याही परिकल्पी अशी परमात्मा सत्ता ती ओळखणं हे जरी परमकर्तव्य असलं तरी देखील जो प्रकृतीचा खेळ आहे त्या खेळाच्या ठिकाणी आपली सगळी गडबड होते. सातव्या अध्यायामध्ये ज्ञानोस्तेहम सभी ज्ञानम असं जे म्हटलं ज्ञान आणि विज्ञानासही मी तुला सांगतो ते विज्ञान म्हणजे जगताच्या संदर्भ असलं ज्ञान म्हणजे ज्ञान. या जगतामध्ये जे त्रिगुण येतात प्रकृतीमध्ये अर्थात जगतामध्ये ते त्रिगुण येतात. भगवंतांनी कर्माने या त्रिगुणांबद्दल आपल्याला सांगितलं हे निरूपण भगवंतांनी जे केलं त्याचा हेतू असा होता की कोणत्या कोणत्या प्रकाराने कोणत्या कोणत्या गुणांनी ही प्रकृती युक्त झालेली आहे हे तरी एकदा समजून घ्या. हे जर समजलं आणि परमात्मक ज्ञान झालं तर कोणत्याही प्रकृतीविषयी तक्रार कोणी करणार नाही असं समजून येईल की ही प्रकृती भगवत निर्मित आहे. ही प्रकृती जी बरी अथवा वाईट सत्व अथवा रजत अथवा तम अशा प्रकारची जी प्रकृती आहे किंवा तिचं जे चरणिकळ आहे रिक्षांवर पाट्या असतात की नाही असंच चालायचं असं अशी अशी जशी पाठी असावी जाते तिथे दुसरं चाक आपल्या अंगावर चिखल उडून पुन्हा रिक्षा जाते आणि आपण मग ती पाठी वाढत होती हे असंच चालायचं. तसं कुठल्याही प्रकृतीचा धक्का जरी आपल्याला बसला तरी ज्ञानी पुरुषाने असं समजून घ्यायचं की हे असंच चालायचं हे निदान आपल्याला समजावं कर्मार्थ करणाऱ्यांना समजावं म्हणून हा भय सांगितला काय असं त्यांनी कधी वाटावं. मात्र मुख्यतः सत्व रजत आणि तम या तीन गुणांपैकी सत्व गुणांनी चित्ताचे सर्वदोष दूर होतात असं भगवंतांनी महत्वाचं प्रतिपादन या अध्यायामध्ये केलं. आणि चित्ताविंद्र दोष दूर झाल्यानंतर ज्ञानाची वृद्धी होते. तत्र तत्व निर्मलत्वात प्रकाशकम अनामय आरोग्यपूर्ण आणि प्रकाशदायी म्हणजे ज्ञानाची अशी स्थिती सत्वामुळं निर्माण होते. त्यामुळे ज्या ज्या वेळेला आणि ज्या ज्या ठिकाणी ज्ञानाची स्थिती आपण पाहू तेव्हा त्या ठिकाणी तत्वगुण भरत राहिलेलं आहे हे आपल्याला समजावं. तरी तरी न समजल्यामुळे प्रकृती प्रकृती दुसऱ्या प्रकृतीचा द्वेष करते तर अशा प्रकृतीचा द्वेष कदापी न करत हेही अध्याय एक महत्वाचं सूचन आहे की कोणतेही गुण हे टिकाऊ नसतात आणि ते एका दिवसात बदलतही असतात. सत्वाकडून रजाकडे आणि रजाकडून तमाकडे आणि तमाकडून परत सत्वाकडे असा प्रवास प्रत्येकाचाच चालू असतो. संपूर्ण रजोगुणी अथवा संपूर्ण रजोगुणी अथवा संपूर्ण तमोगुणी प्रकृति नाही. प्रकृतीची सरमिसळ असून जो गुण अधिक्याने आहे त्या गुणाचं लेबल त्या माणसाला लागलं जातं. सत्वगुणी आहे याचा अर्थ त्याच्या ठिकाणी अजिबातच रजोगुण नाही किंवा अजिबातच तमोगुण नाही असं नाही. अथवा रजोगुण आहे याचा अर्थ त्याच्या ठिकाणी अगदीच देवाधर्माची आस्था नाही असं घ्यायचं कारण नाही. आणि तमोगुण आहे म्हणून हा सर्वधर्म त्याग आहे असं नाही. सत्वबुद्धी होता होईल तो करावी असा हा अध्याय निश्चितपणाने सांगतो. आणि हा सत्वगुण इंद्रियांच्या ठिकाणी वाढेल असं करावं. शेवटच्या घटकेपर्यंत सत्वबुद्धी टिकवावी कारण ती शेवटच्या घटकेपर्यंत टिकली तर ऊर्ध्वम गच्छन्ती सत्वस्था अशी स्थिती प्राप्त होते. पुढची देखील पुढच्या जन्माची देखील अवस्था ही ऊर्ध्वगतीला म्हणजे अधिक सत्वगती अशी त्याला प्राप्त होते. अधिक सत्वस्थिती अशी त्याला प्राप्त होते. आपली जी सर्व कर्म आहे ती सर्व कर्म ही सत्वाशी जोडावी सत्वगुणाशी जोडावी. कर्म ही रजप्रवृत्ती असताना देखील सत्वगुणाचा अंगीकार करून कर्मप्रवृत्ती करावी. याचा अर्थ आपण सत्वगुणाचा अंगीकार करावा आणि रजोगुणात्मक कर्म ही करावीच लागतात. प्रत्येकाचा देह आहे तेव्हा तो कर्म करणार पण तेव्हा ती कर्म देखील सात्विक या भावाला प्राप्त होतात. हे सर्व साधण्यासाठी ज्ञानी पुरुषाची संबंधी साधावी. सर्वात शेवटी सत्वगुण देखील प्रकृती विकार आहे हे समजून घ्यावं आणि तो देखील मी ज्ञानी अथवा मी सुखी अशा भावनेने बंधनात टाकू शकतो. म्हणून सत्वगुण देखील मातब्बर असला तरी देखील आणि तो स्वीकारायचा असला तरी देखील त्याच्यापासून अधिक राहणं ही गरजेची गोष्ट आहे असं मी अध्यायामध्ये सांगितलं. कर्म करताना त्या कर्मामुळं चित्तशुद्धीद्वारा भक्ती ज्ञानाचा उदय अंतकरणात व्हावा या फलनिष्पत्तीकडे नेहमी लक्ष द्यावं. नाहीतर कर्म करताना कोणतंही कर्म रजोगुणाचं कर्म तर प्रवृत्तीमध्ये आणि अधिकाधिक सृढेमध्ये करून जाईलच पाहिजे पण सत्वगुणाचं कर्म देखील ते कर्म असल्यामुळं म्हणजे तो रजोगुण असल्यामुळं केव्हा आपल्याला अशा प्रकारच्या बंधनात टाकेल सांगता येत नाही. मग निर्मळ आणि उत्तम चरित्रवान असं जीवन प्राप्त झालं. शास्त्राचा अध्ययन करण्याची इच्छा झाली. शास्त्राचा अध्ययन केलं इतपर्यंत सर्व गुणाने काम केलं आणि मग त्याचा उपयोग करून तो पैसे मिळवायला लागू शकतो. कर्म करताना सात्विक कर्म करताना देखील कर्म हे किंवा रजोगुणात्मक असल्यामुळं ते कर्म केव्हा बंधनामध्ये सात्विक सांगता येत नाही. त्यामुळं नेहमीच कर्म करत असताना ज्ञानाकडे आपण चाललेले आहोत की नाही हे पाहणं गरजेचं आहे. आपली अलीकडच्या अलीकडचे जे श्लोक या अध्यात्मी आताच्या श्लोकाचा सांगितले त्याच्यात जेव्हा उद्भव सच्छंती तत्वस्था हा असं भगवंत म्हणाले तेव्हा जीवात्म्याचा कोणत्याही प्रकारचे अवमान न होता जीवात्मा ऊर्ध्व गतीला जाणं आवश्यक आहे. ऊर्ध्वम गच्छन्ति तत्वस्था हा असं भगवंत म्हणाले आणि ऊर्ध्व गती ही प्रत्येकालाच आवश्यक असल्यामुळं त्या तरुणी मनुष्याने प्रयत्न करत राहावे असं अप्रत्यक्ष सूचन या अध्यात भगवंतांनी केलं. आणि तत्वोत्कर्षाच्या सीमेच्या पलीकडे आत्मस्वरूप आहे असं हा अध्याय सांगतो. नान्यम गुणे हा सरकार याला द्रष्टा अनुपश्यती प्रकृतीच्या गुणांविषयी दुसरा कोणीही करता नाही असं जेव्हा द्रष्टत्वानी लक्षात येतं साक्षीत्वानी लक्षात येतं जर द्रष्टा त्या गुणांमधून विसरला तर सगळी गडबड होऊन जाईल. पण जेव्हा तो द्रष्टा राहतो जेव्हा तो साक्षी राहतो जेव्हा तो मिसळत नाही प्रकृतीमध्ये तेव्हा त्याचं असं लक्षात येतं की आपल्या प्रकृतीतली कर्मदेखील गुणांनी प्रेरित झालेली आहे. मी प्रत्यक्षात काल त्याचा करता नाही तर प्रकृतीच त्याचा करता आहे. आणि हे द्रष्टा जेव्हा द्रष्टृत्वाने पाहतो किंवा समजून घेतो गुणे ज्येष्ठ करण व्यक्ती तेव्हा तो गुणांचा कमी करत असतो. मग भावून सोडू शकता की माझ्या भावाला येऊन त्रास करतो याचा अर्थ जो परमात्मक स्वरूप होतो म्हणजे तीन गुण म्हणजे क्षेत्र अथवा क्षेत्रज्ञ अथवा प्रकृती आणि पुरुष या विवेचनामध्ये क्षेत्र आणि प्रकृती याच्यामध्ये भगवंतांनी अंतर्भूत असल्याचं या अध्यायात सांगितलं. या तिन्ही गुणांना ओलांडून म्हणजे अर्थात क्षेत्राला ओलांडून किंवा प्रकृती भावाला ओलांडून पलीकडे परमात्मा आहे आणि त्या परमात्म्याची एकरूपता याच जन्मामध्ये शक्य आहे असाही अभिप्राय भगवंतांनी या अध्यायात दिला. मी हे अशा करता थोडीशी विलीजन घेतो आहे की जसं जसं मी बोलतो आहे तसे तसे तुमचे चेहरे सुंदरून दिल्याने तुम्हाला दिसत आहे. हा हे आपण ऐकलेलं होतं असं बोलते तुम्हाला वाटते की काय समजा किंवा तुम्हाला तसं वाटावं अशी इच्छा असल्यामुळे मी एखाद्या वेळेला तुम्हाला तुमचा आरोप करीत आहे. पण आतापर्यंत आपण काय काय पाहिलं हे अशा कसं सांगतो आहोत की आपल्या शिवपूजनांच्या दरम्यानच्या सुट्ट्यांमुळे त्या सुट्ट्यांमुळं इथल्या प्रवचनांमध्ये जवळपास 1.5 महिना अनभ्याय झाला. असं होतं की अध्यात्ममंगल धाममध्ये ती ज्ञानेश्वरी गणेशपुरममध्ये दुसरी ज्ञानेश्वरी आणि इथं तिसरी ज्ञानेश्वरी असा प्रकार असल्यामुळं इथं बसल्यानंतर आपण कुठला ऐकतो आहोत हा संभ्रम निर्माण न व्हावा म्हणून थोडंसं आधी काय झालं हे तुम्हाला सांगते. आणि जेव्हा मागच्या या श्लोकामध्ये भगवंत म्हणाले की आत्मस्वरूप हे गुणांच्या पलीकडचं आहे आणि गुणांच्या पलीकडचं तत्व जाणून तो मला येऊन मिळतो तेव्हा सांगितलं भगवंत म्हणाले की गुणांनी एकाम अतिशय स्त्री या तीन गुणांना उलंघून देही देह समुद्भवान देहाच्या ठिकाणी निर्माण झालेल्या अर्थात प्रकृतीच्या अथवा क्षेत्राच्या ठिकाणी निर्माण झालेल्या या तिन्ही गुणांना उलांडून किंवा उलंघून देही म्हणजे आत्मा जन्म मृत्यू जरा दुःखही विमुख जन्म मृत्यू जरा आणि दुःख यांच्यापासून मुक्त होतो अमृतमश होते आणि अमृतत्वाच्या भावाला प्राप्त होते. जो देही आहे देहामध्ये राहणारा आत्मा जो मुळातच परमात्म स्वरूप आहे तो मात्र त्याला जन्मभावना होती त्या जन्मभावनेला तो ओलांडतो. जन्म नाही रे आणि तुका म्हणणे गोष्टी भाग अशा प्रकारचा बोध त्याला होतो. तो मृत्यूभावनेला ओलांडतो. देहभावनेला ओलांडल्यामुळं तो जन्माबरोबर मृत्यू बरोबर त्याला देखील ओलांडतो. त्याला मृत्यू येतो त्याच्या देहाला, पण देहही नव्हे असं असल्यामुळं त्यांनी मृत्यूला ओलांडलं. तसं तो जयला देखील ओलांडतो, त्याच्या देहाला त्यांनी जरा लागलेली असं तरी नाही. तो कधीही वृद्ध होत नाही, देह वृद्ध होतो. तो आत्मा असल्यामुळे नेहमी कदान कदा नित्य नूतन असा राहतो आणि तो दुःखाला देखील ओलांडतो. म्हणून आपण लक्षात घेऊ की या परमार्थ ज्ञानाचा दुःखाला ओलांडण्याशी संबंध आहे. आपल्याला विविध प्रकारची दुःख असतात. देह देहाचं दुःख असतं. देह संबंधित आहेत त्यांचं दुःख असतं. उदाहरणार्थ घरात असलेली आजारपण अथवा मुलाची मुलीची नातवाची नातवंडांची माया, त्या मायेमुळं आपल्या मागासाठी दुःख लागतात. घरदार गाडी घोडा यांच्या संबंधी असणारी दुःख जर दुःखात सापडत असेल तर देही हा मुक्त झाला नाही असं समजायला काही हरकत नाही. आणि तो मुक्त झाला नाही तर अमृतत्वाला प्राप्त झाला नाही असं समजायला काही हरकत नाही. म्हणून जन्म मृत्यू आणि जरा याला कसा ओलांडतो हे जरी अगम्य राहिलं तरी देखील, कारण जन्म हा पुढच्या पुढची गोष्ट आहे. आतापासून जन्म झालेला आहे आणि इथून पुढे जन्म होणार आहे की होणार नाहीये याचा आतापर्यंत करत बसण्यात अर्थ नाही. तो बोधानी मला जन्म नाही असं म्हणू शकतो. तो बोधानी मृत्यूला देखील ओलांडू शकतो, पण त्याच्या देहाला मृत्यू आहे. तो जरेला देखील बोधानी ओलांडू शकतो, पण त्याच्या देहाला जरा आहे. पण दुःखाला मात्र प्रत्यक्ष ओलांडताना तो विश्वास करतो. तो जर म्हटला तर तो मुक्त झाला. जो देही आहे तो देही या देहामध्ये उत्पन्न होणाऱ्या तीनही गुणांपासून मुक्त झाला असं मानायला जात आहे. आणि अमृतत्वाला प्राप्त झाला असं मानायला जात आहे. म्हणून या सर्वांची कसोटी फक्त एका दुःख या एका गोष्टीच होऊ शकते. इतकं महत्वाचं असं निवेदन या श्लोकाच्या रूपाने भगवंतांनी आपल्याला दिलं. आणि हा श्लोक तुमच्या माहिती करता सांगतो की मागच्या वेळेला आपल्याला झाला आता निर्गुण असे आणि कसे तो जाणणे अचूक असे ज्ञाने गेले तिथं तयार झाली किंबहुना पंडू सुद्धा ऐकी तो वृत्ती करता पावे करीची चरिता तुम्ही स्वतः तुमची गोष्ट सोडा. तिथं साधारण आधी आलो म्हटल्यानंतर मी देखील एकदा सगळं वाचलं, कारण जो श्लोक सांगायचा होता त्या श्लोकाच्या संदर्भामध्ये निर्णय झालेलं जरी असलं तरी देखील मला असं वाटलं की जर तुम्हाला एकूण या अध्यायात काय आतापर्यंत सांगितलेलं आहे हे जर सांगायचं असेल तर आपण थोडं रिकनेक्ट करणं आवश्यक आहे. नरिकेवरून उठीला जैसा शुक शाखे मंत्रा तैसा मूळ पहांचे वेठीला तो मी नव्हती आता अज्ञानाची आणि जो भरत होता पद होता तो स्वस्वरूपी प्रबुद्धाचे लाठी वगैरे वगैरे या सगळ्या ओळ्या राहण्याचे काही कारण नाही. याचा शेवट असा आहे म्हणून जन्म जरा मरण इत्यादी जे नाही गुण ते देही इथे कारण नाही दया ते जन्म जरा मरण इत्यादी इत्यादी असलेले सर्व सहा गुण ते देही तिथे ते देहाच्या ठिकाणीच राहिले कारण नाही दया गुणा पिताला यांचा संबंध लागत नाही. घटाशिया खापरिया घटबंधी खेळी या महदाकाश अपरिचयात झालेली असेल तैकी देहबुद्धी जाईल तरी आपण पा आठवू होईल. देहबुद्धी जाते आणि ज्या वेळेला आपली आठवण आपल्याला होते. पहिलं ज्ञानाचे लक्षण ज्ञान म्हणजे आत्मज्ञान पहावे आपण आधी आपण या नाव ज्ञान आपलं आपल्याला होणारं ज्ञान आपला आपण पहिला विसरून बोलून द्या त्याची कारण या अज्ञानापूर असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात एका ठिकाणी. आणि या ठिकाणी म्हणतात जरी आपण का आठवण होय जेव्हा आपण कोण आहोत याची आठवण होते तरी आन काही आहे ते वाचून तेव्हा आपण सोहम भावापासून वेगळे राहू का. येणे थोर बोधलेपणे तयार तिला वेगळी असणे म्हणून तो निर्णय गुणाती म्हणून मी त्याला गुणाती असे म्हणतो. अशा थोर बोधांनी तो देहधारण करणार या देवाजीया होला पाठून अति सुखावला आणि देव अशी मोठी गोष्ट बोलत असल्यामुळे पाठाला सुखवला खूप आनंद झाला. मेघे संबोधला म्हणून जायचा जसे आकाशात मेघ भरून आले की मोर जसे सुखी होता तसा पार्थ सुखी झाला. आता ज्ञानेश्वर महाराजांनी निरूपण केलं आणि मग अर्जुन विचारतो अर्थात गुणापिताबद्दल भगवंत बोलले या गुणांना ओलांडून जन्म मृत्यू जरा दुःख यांनाही ओलांडून तो अमृतत्व प्राप्त करतो. एवढी मोठी गोष्ट भगवंतांनी सांगितली अर्थात या गुणांना ओलांडता येतं असा एक भरोसा दिलासा भगवंतांनी अर्जुनाला दिला. आता मनुष्य अमृतत्वाला जाऊन पोहोचतो असंही भगवंतांनी सांगितलं. त्यामुळे अर्जुनाच्या ठिकाणी स्वाभाविक उत्कंठा निर्माण झाली की अशा रीतीने ज्यांनी गुणांना ओलांडलं त्याला आम्ही कोणत्या खुणांनी जाणार कैही विजयी स्त्री गुणां एकान अति तो भगवती प्रभो हे प्रभो अर्जुन श्रीकृष्णांना प्रभो म्हणतात. पण आता त्याला पक्क समजलं गेलं की हा प्रभू आहे. त्या तीन गुणांना कोणत्या गुणांनी हा गुणांनी ओलांडतो त्याची लक्षणं काय इमानदार कथम चेतान स्त्री गुणां अतिवर्तते त्याचा आचार कसा जो अशा प्रकारे या तीन गुणांना ओलांडतो त्याचं लक्षण काय त्याला ओळखायचा कसा त्याची खूण काय या गुणांचा आचार कसा असायला हवा इमानदार कथम चेतान तीन गुणां अतिवर्तते आणि कशा प्रकारे या तीन गुणांना तो ओलांडून वर्तन करतो असं असे प्रश्न अर्जुनाने भगवंतांना विचारले. तरी आपल्याला सुतप्रज्ञ लक्षणाची आठवण सुतप्रज्ञ का भाषा समाधान होतो इतर भीतीची प्रभाषक किंम आर्थिक वर्गेत की सुतप्रज्ञ ते का भाषा कोणाला सुतप्रज्ञ ज्याची बुद्धी स्थिर झालेली आहे समाधी ती तिला प्राप्त झालेली आहे. हा सुतप्रज्ञ कसा बोलतो सुत अंतर्जीवी इन प्रभाषित कर रहा है, इन आत्मिक और बच्चों पर बनने सकी तो शांतों पर काम कैसा व्यवहार कसा हे सगळं तू मला सांग. पण अर्जुन भगवंतांना म्हणाला तेव्हा तिथं केशववर असा शब्द वापरला. इथं तशाच पद्धतीचा प्रश्न प्रभू असा शब्द वापरून अर्जुन भगवंतांना विचारतो आहे. कैलयी खूप त्रीन गुणां एकां या तीन गुणांना अतिशय भवती प्रभो या तीन गुणांच्या अति कोणत्या खुणांनी होतो, कोणत्या लक्षणांनी तो होतो, किमाकार त्याचा आचार कसा असतो, कथम एकां तीन त्रीन गुणां अतिवर्तते तो त्रिगुणांना त्रिगुणांमधून सरून कसा जातो, अतिवर्त त्या तीन गुणांच्या पलीकडे कसा जातो. अर्थात या अध्यायाला एक मोठ सुखा गोधळ बघायला या अर्जुनाच्या प्रश्नासाठी आपण भगवंतांनी भगवद्गीतेमध्ये अनेक चरित्र सांगितली. त्याच्यामध्ये स्थिती प्रज्ञ आहे, कर्मयोगी आहे, ज्ञान कर्म संज्ञान याच्यामध्ये कर्मणी अकर्मणी अकर्मणी कर्म अशी विलक्षण जीवन अशा भगवंतांनी सांगितली. पाचव्या अध्यायामध्ये संज्ञाती आणि कर्मयोगी हे एक असं सांगताना संन्यासी अथवा कर्मयोगी यांचं म्हणजे जीवनमुक्ताचं लक्षण भगवंतांनी सांगितलं. सहाव्या अध्यायामध्ये ध्यानयोगाचं लक्षण भगवंतांनी वर्णन भगवंतांनी सांगितलं. तसंच तेराव्या अध्यायामध्ये ज्ञानी महापुरुषाचं लक्षण सांगितलं आणि बाराव्या अध्यायामध्ये भक्त लक्षणं सांगितली. पण तेही असं समजलं जातं की बाराव्या अध्यायाच्या बाराव्या श्लोकापर्यंत उपासना कांड आहे आणि भक्त लक्षणं सांगितली तिथपासून ज्ञानकांड सुरू होतं. त्यामुळे ज्ञानी भक्ताची ती लक्षण आहे असं समजलं गेलं नाही. तेराव्या अध्यायामध्ये ज्ञानी महापुरुषाची लक्षणं सांगितली आणि हा चौदावा अध्याय त्याच्यामध्ये गुणातीताची लक्षणं भगवंतांनी सांगितली, अर्जुनाच्या प्रश्नावरून सांगितली. ही सगळी लक्षणं एकमेकांपासून मुळीच वेगळी नाही. स्थिरबुद्धीचा पुरुष या अंगाने त्याचं वर्णन केलं, त्याचंच वर्णन येतं गुणातीत या शब्दाचं करत आहे. तिथं गुणातीत या शब्दाने त्याचं वर्णन केलं, त्याचंच वर्णन तेराव्या अध्यायामध्ये ज्ञानी पुरुषाचं केलेलं आहे आणि बाराव्या अध्यायामध्ये भक्ताचं वर्णन या गुणातीतातच आहे असं समजा. पण भक्त या शब्दाला धरून ते केलं गेलं आणि पुढे सोळाव्या अध्यायात परत भगवंतांनी दैवी गुणसंपदेच्या पुरुषाची लक्षणं सांगितली, अभय तत्व सांगितली, ज्ञान योग व्यवस्थित अशा टप्प्या हे सगळं सांगितलं की या सगळ्या अंगाने ज्ञानी महापुरुष किंवा आत्मज्ञानी महापुरुष तयार व्हावा. गुणांच्या अंगाने जर त्याला पाहायला गेलं तर तो गुणांचा विकास त्याच्या बुद्धी निश्चयाच्या अंगाने पाहायला गेलं तर तो तिथं प्रज्ञ विकास जीवनाची परम उत्कर्ष प्राप्त झालेली स्थिती अशा भक्त लक्षणांच्या अंगाने पाहायचं झालं तर तो ज्ञानी भक्त म्हणून दिसावा. तर ज्ञान लक्षणाच्या वेळेला हाच पुरुष जो तयार झालेला आहे तो ज्ञानी म्हणून देखील ओळखला जावा. विश्व हे सगळं विश्व मगाशी आपण पाहतो की एका प्रकृतीचा किंवा आपल्या क्षेत्राचा संबंध नाही तर सगळं जगतच त्रिगुणात्मक आहे. अशा त्रिगुणात्मक विश्वामध्ये आणि व्यक्तीमध्ये देखील त्रिगुण आहे. आता असताना सगळ्या विश्वामध्ये जर त्रिगुण खेळ करत असतील, त्रिगुणांचा खेळ चाललेला आहे, तर व्यक्तिगत व्यक्ती म्हणून आपल्या व्यक्तीच्या ठिकाणी असणाऱ्या गुणांविषयी तो उदाहरण कसा असू शकेल? या प्रश्नाचं रूप किती सुंदर आहे बघा. जर गुण सर्वच ठिकाणी वर्तन करतात तर असं कसं शक्य आहे की एका व्यक्तीच्या ठिकाणी ते गुण न दिसता त्या गुणांच्या पलीकडे ती व्यक्ती दिसावी? कोणती कोणती लक्षणं आहेत, कोणत्या खुणा आम्ही जाणायच्या? तीन गुणां एकां अतीत भवती प्रभू. या तीन गुणांचा पलीकडे जो गेला हे कोणत्या खुणेने आम्ही जाणायचं? जर सर्व विश्वामध्ये गुण वर्तन करत आहे आणि त्या गुणांनी आचार प्रभावित होत असेल प्रत्येकाचा, तर याच्या आचारापासून विशेष काय लागलेला आहे? याचा असा आचार काय म्हणून शोधून दिसावा किंवा झाला? किती सुंदर प्रश्न आहे. सर्व विश्व गुणांमध्ये अडकलेला असताना कथंत एका स्त्री गुणांना अतिवर्त त्रिगुणांना हा उदाहरण दाखवत असतात. प्रत्येकाला सहजदत्या त्रिगुणातच राहावं लागतं, प्रकृतीमध्ये वर्तन करावं लागतं. मग असा पुरुष कोणत्या शक्तीने किंवा कोणत्या प्रेरणेने या तिन्ही गुणांवर अंकुश ठेवत असेल असा या प्रश्नाचा रोग आहे. किती सुंदर रोग आहे. त्रिगुणांना ते उघड उघड उपद्रव करत असतानापैकी, कारण सत्वगुण जरी झाला तरी सुख संतेनं बसणार नाही, ज्ञान संतेनं काम होतं, ही सत्वगुणाची स्थिती. मग रजोगुण तर अडकतोच अडकतो, जसा धान्याचा बैल जैसे थे अशी त्याची स्थिती असते. आणि तमोगुण तर मोह निद्रा आळस प्रमाण असं असताना आपल्या ठिकाणच्या त्रिगुणांना हा नेस्तनाभूत करतो त्याचा निरुपद्रवी करतो त्याचा. आणि कुठेतरी प्रकृतीचा सहाय्य देखील हात घेत असला पाहिजे. तर हे त्रिगुण त्याच्या तऱ्हेने त्याच्या दृष्टीने त्याला उपकारक कसे ठरत असतील, त्याच्या आचरणामध्ये त्याला उपकारक कसे ठरत असतील, त्याला अडथळा का होत नाही? त्रिगुणांचा साक्षी होऊन, कारण त्यांनी म्हटलं यदा द्रष्टानुपश्यती, द्रष्टा होऊन जेव्हा त्रिगुणांकडे पाहतो तेव्हा असं त्याला लक्षात येतं की गुणच तिथं कार्य करतात, प्रकृतीच कार्य करते. आणि असं जेव्हा त्याच्या लक्षात येतं तेव्हा तो गुणांना ओलांडतो आणि अमृतत्वाला प्राप्त होतो. जन्म मृत्यू जरा दुःख यांना ओलांडून अमृतत्वाला प्राप्त होतो. तर हा त्रिगुणांचा साक्षी होतो तरी त्याचा कोणत्या खुणांनी समजायचं की हा त्रिगुणांचा साक्षी झाला. आणि त्रिगुणांचा साक्षी होण्यासाठी देखील याच्या ठिकाणी कोणतं लक्षण असतं, याच्या आचारामध्ये साक्षीत्वाचं असं कोणतं लक्षण दिसत असेल? त्रिगुण शून्य हा होतो तरी त्याचा आणि परमात्म्याशी एकरूपता प्राप्त तरी अशा विलक्षण प्रश्नांचा समावेश या तीन तीन पदांमध्ये आलेला आहे. त्यांनी कौशे हिर उसळे जेव्हा भगवंत बोलले जया देवाजीला बोला पाहतो अति सुखावला मेघे कंबो खिला मोरू जैसा त्याने कौशे हिर उसळे. आणि त्याच गोष्टीमध्ये त्याच सुखाच्या भावनेमध्ये अर्जुन कंबाळा झाला. जी कोणी चिन्ही तो दिसत, कोणत्या चिन्हांनी हा गुणांनी दिसतो ओळखू येतो. जया माझी वसे आईचा बघू, ज्याच्या ठिकाणी हा द्रष्टुत्वाचा आणि भ्रष्टत्वामुळं अमृतत्वाला प्राप्त होण्याचा बोध निर्माण झालेला आहे. तो निर्गुण काय आचरण कैकेयी गुण निश्चय तो निर्गुणामध्ये कसं आचरण करतो, गुणांमध्येही आचरण कसं करू शकतो. आणि या गुणांची गुणांना निसर्ग करता तमोगुणाला तत्वगुणाला रजोगुणाला निसर्ग करता त्याच्यापासून आपलं स्वतःचं निवारण कसा करतो हे कामगी लोक मांडले देखील. प्रश्नाचा परिहार करण्यासाठी समाधान करण्यासाठी जे बोलला ते आकर्ण ऐका असं ज्ञानेश्वर म्हणतात. या अर्जुनाची या प्रश्नात तो षडगुणांचा राणा ऐका यश श्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर हे सहाही गुणवर्य पद्धती देते म्हणून तो षडेश्वरी षड गुणेश्वरी असं ज्ञानेश्वर महाराजांनी त्याचं वर्णन केलेलं आहे. कृष्ण तिथं यश कृष्ण तिथं श्री कृष्ण तिथं उदारी कृष्ण तिथं ज्ञान कृष्ण तिथं वैराग्य आणि कृष्ण तिथं ऐश्वरी अशा प्रकारे कृष्णांचं भगवंताचं वर्णन ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं आहे. आणि सगळ्या भगवद्गीतेचा जेव्हा परिहार झाला तेव्हा देखील अशाच प्रकारे कृष्णाचं उत्तर कृष्णाबद्दल शब्द सगळ्यांनी लागले. तर श्री विजय हा भूती गुहा भीती मती मम ज्या ठिकाणी श्रीकृष्ण आहे त्या ठिकाणी अर्जुन आहे तर तिथं श्री विजय हा दोन शब्द वापरले प्रसंगाला अनुसरून तो षडगुणांचा राणा परिहारी आकर्णा बोलतो असे म्हणे पार्था तुझी नवाई हे तुले मी उसळती चाली तुझं इथे नवल तुझे काय विचारत ते नामची तया काही सत्य लसिक गुणांनीच हे नाव एका बाजूने सत्य एका बाजूने लसिक खोटं असावं असं नाव त्याच्याबद्दल तू विचारतो. गुणांनीच जया नावे तो गुणाधीन तरी नव्हे ना होय तरी नांगले गुणा यया तरी अधीनता नांगले हे की कैसे जाणावे गुणांची रवरवे माझी असता हा संदेह जरी वाहळती तरी सुखे उसळ आहळती परी जाता तयाची रूप करेल. सत्य गतीचे ज्ञानेश्वर महाराजांनी केलेली निरूपण मोठं गंभीर आहे. गुणांतीत जया नावे ज्याला गुणातीत असं म्हणायचं तो गुणाधीन तरी नव्हे तो गुणांच्या अधीन नाही ज्याला गुणात ईश असं म्हटलं तो उघड उघड गुणांचा आम्ही नाही हे तर झालं ना होईल आणि गुणांचा अभिन नाही असं म्हटलं तर त्याचे गुण सांगायला तू सांगतोय काय सत्य आणि लतिक असं दोन्ही तू माझ्याशी बोलतोय जो गुणांचा अभिन नाही त्याचे गुण कसे सांगायचे पण तो गुणातीत आहे हे तर सत्य आणि गुणांचा अभिन नाही हेही सत्य आणि त्याचे गुण सांगायचे हेही सत्य पण त्याच्या ठिकाणी गुण असतील कसे ज्ञानेश्वर महाराज अर्ग्युमेंट करतात गुणातीतता जर सत्य मानली तर आचार लटका मानायला पाहिजे पण तू आचार विचारतोय बघा मीठ तशी आहे आणि आचार जर सत्य मानला तर गुणाची खूप कथा शिकेल म्हणून सत्य लगी आहे असं तू विचार कर असं भगवंत म्हणतात गुणांतीत म्हटलं तर आचार संभवायला नको आहे पण आचार तर दिसत मग देह गुणांच्या अधीन आहे असं म्हणायचं का नाही देह गुणांच्या अधीन नाही असंही म्हटलं जात देह गुणांच्या अधीन नाही असं जर म्हटलं तर मग काही आचार उघड उघड दिसतं त्याची वाचला तशी लावायची मग तो गुणात आहे असं म्हणायचं का नाही तो गुणातीत आहे असं परत म्हणायचं म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात कधी अधीनता नांगरवे हे पैसे जाणारे गुणांची रवरवे माझी असं का गुणांचा रवरवामध्ये आहे तो अधीन आहे का गुण त्याच्या अंगाला लागत नाही हे कसं काय जाणायचं गुणातीत या शब्दात अर्थाचा नकार आहे गुणातीत या शब्दाने तो परमात्म्याशी एकरूप झाला असा अर्थ होतो परमात्मा खुणेच्या पलीकडे आहे कोणतेही खुणेही परमात्मा व्यक्त होत नाही परमात्मा किंवा परमात्मा तत्व हे आचाराच्याही आधीच आहे पण जो परमात्म्याशी एकरूप झाला तो आचारदान करताना दिसतो म्हणे पाठा तुझी नवाई जे येथी पुसरती झाली ते नाम जी दया पाहिली सत्य लगी गुणातीत दया नावे तो गुणाधीन तरी नव्हे ना होय तरी नांगवे गुणा यया गुणांशी तादात्म्य पावण्याच्या भ्रांती खेरीत गुणांशी तादात्म्य पावणं ही क्षेत्रज्ञाची भ्रांती आहे पुरुषाची भ्रांती आहे पुरुष अथवा क्षेत्रज्ञ हा कधीच गुणांशी तादात्म्य पावत नाही तो स्वतंत्र असतो अलिप्त असतो पण आपण तादात्म्य पावलो या भावनेमुळं तो केवळ वेगळा पडतो हा संदेह जरी वाढतील तरी सुखे उसरू लागतील तरी जाता तयार होईल असा संदेह अर्जुनाला अर्जुनाला हा प्रश्न विचारताना ज्ञानेश्वर महाराज सांगतात एवढं समजवण्याचा अर्थ होता त्यांनी आपलं विचार त्याचा आचार करणार असतो कोणत्या खुणांनी ओळखायचं त्याला पण ज्ञानेश्वर महाराज या प्रश्नाचं स्वरूप आपल्या समोर ज्या पद्धतीने मांडतायत त्यामुळे किती उत्सुकता निर्माण होती बघा जर अर्जुनाला ज्ञानेश्वर ऐकायला बसवला तर अर्जुन देखील एखाद्याशी ज्ञानेश्वर एवढे प्रश्न करायचे पडतो मी जेव्हा प्रश्न विचारला तेव्हा एवढ्या लोकांची पण विचारलं नव्हतं सत्य लसिके वगैरे सगळं हा संदेह जरी वाढत तरी तिथे पुसर लागली म्हणून आपल्यावर कृपा करण्यासाठी ती सांगितली परिप्रासाची करून प्रकाशांत प्रवृत्तीच मोहम देवचे पांडव न द्वेष प्रवृत्ता नंदुरुकांतिकांशनी धरी दर्शन प्रभु पुरचरण हरि ओम सत्य विठ्ठल विठ्ठल विठ्ठल